आज हरी हरी हरे कृष्णा या बोलण्याचं स्वागत नाही मला जे बोलतात. हरी गो तेव्हा आपल्याशिवाय आपण सर्व भक्त मंडळी इस्कान लातूरचे नागरिक तळपोसला आहातच. त्याशिवाय महाराजचं नाव भक्ती सुमन गोविंद महाराज की हे आपल्यामध्ये किंवा इथं पोहोचलेले आहेत त्यांचंही स्वागत करूया. हरे कृष्णा. हे जगन्नाथाच्या मंदिरामध्ये पोहोचले इस्कॉन जगन्नाथाच्या मंदिरामध्ये. हे मूळचे जगन्नाथपुरी की उडीसा जगन्नाथपुरीच्या जवळच यांचं गाव आहे तिथून आले महाराज. हरी भाऊ तसं यांचं वास्तव्य वृंदावनामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून पण हे सर्व भारतभर सर्व महाराष्ट्रभर महाराष्ट्र थोडा थोडा मराठी कुछ शब्द तेव्हा तसं मराठी त्यांना अद्याप शिकले नाहीत. लातूरमध्ये यांचे प्रोग्राम सत्संग कथा होतात. कब होगी कथा कब होने वाली है ऑगस्ट मध्ये याच वर्षी ऑगस्ट मध्ये श्रावण महिन्यामध्ये महाराजांच्या भागवत कथा होणार आहेत तेव्हा आपण जाऊ शकता त्यांच्या कथा भगवंताच्या जगन्नाथाच्या पता नाही कौनसा टॉपिक है लेकिन हरी कथा महाराज करेंगे. आपण त्यावेळेची वाट पहा आणि त्यांची कथा ऐकू शकता. तुम्हा महाराजांचं पुन्हा स्वागत आहे. वेलकम. इथं मायक्रोफोनही आहे आणि एका आसनावरती मी बसलो आहे. आपणही आपणाला सूचना भेटली आपणही आलात मोठ्या संख्येनं पण मी विचार करत होतो की श्रील प्रभुपाद ज्यावेळी अमेरिकेमध्ये पोहोचले 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आजकाल 50 वर्षापूर्वीच्या गोष्टीच्याच हरिभाऊ कथा चिंतन आम्ही करतोय कारण प्रभुपादांना अमेरिकेला जाऊन 50 वर्ष पूर्ण झाली आणि इस्कॉनची स्थापना करूनही इस्कॉन समजतं इस्कॉन म्हणजे इस्कॉन आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत श्रीकृष्ण परत म्हटलं श्रीकृष्ण कृष्ण भावनामृत संघाची स्थापना ही 50 वर्षापूर्वीच झाली. हरी हरी म्हणूनही त्या वर्षाच्या आठवणी येतात. त्या प्रभुपाद ज्यावेळी पोहोचले अमेरिकेमध्ये एकटेच पोहोचले. सुरू करू शकता सुरू करा ते सुरू करा किंवा स्पीड कमी करा काय करा थोडी ॲडजस्टमेंट करा. अरे जगन्नाथ स्वामी की। हरी हरी। राधानाथ महाराज की। आले नाहीत पण ते त्यांचं कीर्तन चालू आहे। तेव्हा त्या प्रभुपाद ज्यावेळी पोहोचले, कुठे पोहोचले? अमेरिकेला पोहोचले। वय किती होत त्यांचं? 70 वर्षाचं होत, 69 वर्षाचं वय होत। इथं कोणी आहे का 69 वर्षाचा? कोणीच नाही। असंच पहा, 70 वर्षाचे लोक घरातून मंदिरापर्यंत येत नाहीत, पण प्रभुपाद भारतातून अमेरिकेला गेले 70 वर्ष वयामध्ये। तेव्हा तिथे बोटीमधून गेले, दिवसाही चर्चा होत होत्या, ती बोट, ती जहाज ज्यामध्ये माल वाहून नेतात, अशा बोटीमध्ये बसून जे इथून पंढरपूरला बस न जाणं ही एक गोष्ट आणि ट्रकामध्ये बसून, लॉरीमध्ये बसून जाणं दुसरी गोष्ट। त्या प्रभुपाद माल वाहून जहाजामध्ये बसून गेले, तिथं ज्यावेळी पोहोचले आमचंही स्वागत होतंय, आम्ही लातूरला आलो, हारानंतर हार घालतायत काय? त्या न्यूयॉर्कमध्ये प्रभुपाद पोहोचले, त्यांच्या स्वागतासाठी कोणी नव्हतं तिथे। प्रभुपादने लिहिलं त्यांच्या जलदूत नावाच्या दैनंदिनीमध्ये, त्या बोटीतून उतरल्यानंतर मी कोणत्या दिशेनं वळावं, उजव्या हाताला जायचं की डाव्या हाताला की कुठं जायचं, तर कुठे जायचं काहीच अशी व्यवस्था झालेली नव्हती, हॉटेल बुकिंग किंवा आणि काय। असेच अशी सुरुवात झाली। तेव्हा मी विचार करत होतो, ज्यावेळी प्रभुपादाने कीर्तन सुरू केली, प्रभुपादाने कीर्तन सुरू केलं बरं का, तेव्हा कुठल्या हॉलमध्ये वगैरे नाही, इथंही हॉल आहे, टेम्पल हॉलमध्ये इथं कीर्तन चालू आहे। मी थोडं तुलना करतोय, आता जी इथं जी परिस्थिती आहे, सुव्यवस्था आहे, मायक्रोफोन या आहे आणि हॉल या आहे, तुम्हाला निमंत्रणही दिलं, पण प्रभुपाद न्यूयॉर्कच्या फुटपाथवरती बसून कीर्तन करायचे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तसं थोडं अशा सुरामध्ये तुम्ही बहुतेक एक रेकॉर्डिंग ऐकलं असेल प्रो, हरे कृष्णा। तेव्हा त्यावेळी संगतीला कोणी नव्हतं, आमच्याकडं सूरपेटी आहे आणि मृदंग वाजवणाराही होता, कोणी टाळी वाजवत होतं, पण प्रभुपादांच्या संगतीला कोणी नव्हतं, प्रभुपाद एकटेच होते। अशी अक्षरशः रस्त्यावरती फुटपाथवरती सुरुवात झाली इस्कॉनची। पन्नास वर्षापूर्वी एक व्यक्ती होते, प्रभुपाद की जय, इस्कॉन संस्थापक आचार्य। तशी वेळ होती, एक वेळ होती ज्यावेळी इस्कॉनची स्थापनाही झालेली नव्हती। अशा परिस्थितीमध्ये फुटपाथवरती 70 वर्षे वयाच्या वृद्ध साधू संतान संन्यास्यांना न्यूयॉर्कमध्ये या इस्कॉनची स्थापना इस्कॉनच्या प्रचार कार्याला सुरुवात केली आणि तो प्रचार आता जगभर पसरलेला आहे. यावर्षी जी जन्माष्टमी साजरी झाली असं मी सांगतो सर्वांना. जन्माष्टमी साजरी इस्कॉनच्या वतीनं 150 देशामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा झाला. आणि आता लाखो आणि करोडो जीव काही काही देशी काही परदेशी काही अमेरिकन काही कॅनेडियन काही इथले काही तिथले या हरे कृष्ण आंदोलनाचे सदस्य भक्त अनुयायी झालेले आहेत. अधिक 602 मंदिर आहेत इस्कॉन जी. आता या मंदिराची लहान मंदिरामध्ये गणना अर्थात तुमची सुरुवात आहे. हे काय नेहमीच लहान नाही राहणार. इस्कॉन लातूरचं मंदिर एके दिवशी महान होणार. लहानातून मोठा होतो ना. लहान तर झाला, कमीत कमी झाला तर. तेव्हा लहान मोठी म्हणा 600 अधिक मंदिरांची स्थापना. चीन मध्ये सुद्धा प्रचार. आम्ही अलीकडे जाऊन तो प्रचारी पाहून आलो आणि काय प्रचार करूनही आलो. चायनीज भाषेमध्ये लोक भगवद्गीता वाचू लागले. तुम्ही वाचा ना भगवद्गीता जशी आहे तशी. वाचताय की नाही? जशी आहे तशी घेतली का, खरेदी केली का? हा नाही केली की केली की नाही? जशी आहे तशी कशी ठेवली? जशी आहे तशी ठेवली. नवी कोर अद्याप नवी कोर आहे. त्याला मळूच नाही दिलं किंवा मलिन ढोल नाही. तेव्हा त्या चीन देशामध्ये भक्त चायनीज भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये भगवद्गीता वाचतात, आपल्या भाषेमध्ये भागवतम वाचतात. जगन्नाथ स्वामी की. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिली, बऱ्याच घरातून चायनीज लोकांच्या घरामध्ये जगन्नाथाच्या मंदिराची स्थापना. जगन्नाथ का भात पुढे काय, जगत पसारे हात असं म्हणतात. जगन्नाथ का भात जगत पसारे हात. हे जगन्नाथा मलाही आपला प्रसाद द्या, मलाही प्रसाद द्या, मलाही प्रसाद द्या. प्रसाद तसं चायनीज लोक प्रसाद खाऊ लागले. उंदर खाणं बंद केलं त्याने. चायनीज लोक काय खातात? उंदर खातात, खेकडे खातात, सापाचं सूप बनवून खातात आणि काय सर्व काय खातात, सर्व काय खातात. मुंग्या खातात, ब्रेड मध्ये मुंग्या टाकून मुंगी मिक्स. तुम्ही जो फ्रूट कधी कधी फ्रूट असतं त्यामध्ये, फ्रूट ब्रेड, हा ब्रेड, तो ब्रेड, तिथं अँट ब्रेड. अँट म्हणजे काय? मुंगी. अँट ब्रेड आणि बऱ्याच प्रकारचे बरं काही. या प्रकारची मुंगी या ब्रेडमध्ये, दुसऱ्या प्रकारची मुंडी रेड अँट, दिस अँट, दॅट अँट. अँटचे बरेच प्रकार आहेत. किंवा अशी शेती करतात ते ज्या ठिकाणी मुंग्याचं उत्पादन होतं. मी त्यासर मुंग्यानं गोळा करून हे सर्व जगन्नाथांसमोर सांगतो आपणाला. त्या मुंग्या गोळा करून मग त्या ब्रेडमध्ये मिसळतात आणि खातात. कसली डोकी कसली काय काय, कारण माणूस जसा खातो तसाच बनतो. जस तैसा अन्न वैसा मन, तसंच मन बनत. तेव्हा त्या चीन देशामध्येही आम्ही एक 10-11 दिवस होतो. तिथे एक कीर्तन झाली आणि त्यातल्या भक्तांनी लहान मोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम ठेवलेले होते. प्रभुपादांचे सुरुवातीला हॉलमध्ये कार्यक्रम होत नव्हते, पण आता होऊ लागलेत. जिथं जिथं हरे कृष्ण भक्त हरे कृष्ण लीडर जातात हॉलचं बुकिंग. तेव्हा या हॉलच्या बुकिंग जी एंट्रन्स फी होती, प्रवेश काय म्हणतात फी, हा प्रवेश शुल्क, तेव्हा त्यांना किती द्यायचा, त्यांनी एक भगवद्गीता खरेदी करायची आणि आतमध्ये यायचं. तेव्हा ते हॉल हाऊसफुल होत होते, लोक भगवद्गीता खरेदी करायचे आणि प्रवेश करायचे. आणि कीर्तन सुरू होताच थोडा वेळ बसून राहायचे, पण मध्येच ते उठायचे आणि नाचू लागायचे कीर्तनामध्ये. हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम. काही जणांना पहिल्यांदाच आयुष्यामध्ये पहिल्यांदा ते हरे कृष्ण असं ऐकत होते. हरे हरे काय आणि कृष्ण काय असा काही पत्ताच नाही. आणि त्यांना थोडं हरे कृष्ण म्हणणंही अवघड जातं. चायनीज लोक हले कृष्ण असं म्हणतात. जशी लहान मुलं म्हणतात ना, त्यांना र म्हणता येत नाही. काय म्हणतात? ल ल म्हणतात. रघुला ए लघु. तेव्हा ते हले कृष्ण म्हणतही होते आणि नृत्यही करत होते. आम्ही एका आठवड्याभरात 10 दिवसात 1200 चायनीज भगवद्गीतेचं वितरण झालं. 1200 चायनीज लोकांनी भगवद्गीता घेतली आणि कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेतला. चीनमध्ये सुद्धा या हरे कृष्ण आंदोलना फार मोठी मागणी आहे, सर्वत्रच मागणी आहे. हरे कृष्णाला मागणी आहे म्हणजेच तशी कृष्णाची मागणी आहे. सर्व जीवांना तसा कोण हवा आहे? कृष्णच हवा आहे. कोण हवा आहे? कृष्ण हवा आहे. कृष्ण हवा आहे. आपल्याला माहिती नसेल, पण ही सत्य वस्तुस्थिती अशीच आहे. प्रत्येक जीव कृष्णाच्या शोधामध्ये आहे. म्हणून ज्याला तो शोध लावतो, ज्याला तो भेटतोय, त्यामध्ये तो प्रसन्न नाही, मग दुसऱ्याकडे जातो, मग तिसऱ्याकडे जातो, मग तिसऱ्याकडे जातो, मग मरतो आणि मग आणि काय लोकांना भेटतोय. मरून मग दुसऱ्या लोकांमध्ये जातोय, स्वर्ग लोकांमध्ये, सिद्ध लोक, जन लोक, तप लोक. असं तो भ्रमण करत जीव का भ्रमण करतोय? त्याच्या आवडीनिवडीचा व्यक्ती अद्याप नाही सापडला. तेव्हा तो आवडीनिवडीचा ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशशास्त्रियः ज्ञानवैराग्यश्चैव षण्णाम इतिंगण षण्णाम भग इतिंगण. षड ऐश्वर्यपूर्ण भगवंत आहेत. कसे आहेत भगवंत? षड ऐश्वर्य, षड म्हणजे सहा, ऐश्वर्य म्हणजे वैभव. वैभव भगवंताचं वैभव, सहा प्रकारचं वैभव आणि पूर्ण वैभव. अशा वैभवाने युक्त संपन्न असा श्री कृष्ण. जय जगन्नाथ जय जगन्नाथ. सर्वात बुद्धिमान भगवान, सर्वात बुद्धिमान कोण? भगवान सर्वात बुद्धिमान. म्हणून त्यांची भगवद्गीता 5000 वर्ष झाली लोक वाचतात. असं एखादं दुसरं कोणतं पुस्तक तुम्हाला माहिती आहे 5000 वर्ष पुरा जुनं? विचार करून पहा. तुम्हाला एक मिनिट देतो. हां, एकच पुस्तक, एकच ग्रंथ, एका व्यक्तीने सांगितले ते विचार, भगवंताचे विचार भगवद्गीतेमध्ये, तेच लोक पिढ्यान पिढ्या वाचत आहेत आणि ते आता जगभर वाचू लागलेले आहेत. तेव्हा जे काय भगवंत बोलले अशा काही ज्ञानाच्या गोष्टी, सत्य गोष्टी, सत्यमेव जयते, सरते शेवटी विजय कोणाचा होतो? कशाचा? सत्याचा होतो आणि भक्तांचाही होतो. विजयस्तु पांडुपुत्रानां ईशाम पक्षे जनार्दन, असं महाभारतामध्ये उल्लेख आहे. म्हणे विजयस्तु पांडुपुत्रांना, पांडुपुत्रांचा विजय निश्चितच होणार. का? ईशाम पक्षे जनार्दन, त्यांच्या पक्षामध्ये कोण आहे? त्यांच्या पक्षामध्ये जनार्दन आहे, म्हणून त्या पक्षाचा निश्चितच विजय होणार. तो पक्ष जर आपण जॉईन केला, कृष्णाचं भक्त बनायचं, अनुयायी बनायचं, त्यांच्या विचाराचं व्हायचं, भगवंताचे विचार, उच्च विचार, साधी राहणी आणि उच्च विचार, भगवद्गीतेमध्ये ज्या विचारांचा उल्लेख भगवंतांनी केलेला आहे ते विचार कसे? उच्च विचार. ते उच्च विचार स्वीकार करणारे लोक, भक्त, अनुयायी भगवंताचे, त्यांचा काय होतो? त्यांचा विजय होतो. आणि विजय होतो म्हणजे काय होतं? लॉटरी लागते. विजय होतो म्हणजे काय होतो? विजय होतो म्हणजे यश प्राप्ती होते. ओके, विजय होतो. आणि काय म्हणाल तुम्ही? विजय होतो म्हणजे काय होतो? मनासारख्या गोष्टी घडतात यांच्या मते हा विजय. आणि काय म्हणायचं तुम्हाला? कशाला म्हणू आपण विजय? सरते शेवटी आपण मेलो तर काय विजय झाला का? फार मोठा पराजय, फार मोठा पराजय झाला. पण मृत्यू सर्व हरश्च हम, मृत्यू झाला, फार मोठा पराजय झाला. तेव्हा जे कोणी भगवंताचे भक्त बनतील, भगवंताचे विचाराचे होतील, भगवंताचं नामस्मरण करतील, त्यांचा विजय असो, मग काय भक्त मरत नाहीत काय? असं तुम्ही म्हणा, भक्त मरत नाहीत काय? मरण्या मरण्यामध्ये फरक आहे, अर्थात या शरीराची सुरुवात आहे, शेवट होईलच. जातस्य ही ध्रुव मृत्यू, जन्म झाला की मरणार, पण अर्थात जे शरीराचं मरण आहे, पण त्या शरीरामधला जो आत्मा आहे तो झाला मुक्त, भक्तानी मुक्त झाला आणि तो गेला भगवंताच्या धामामध्ये, परत फिरला. हरी बोल. विजय झाला की नाही? परत जन्मला नाही यायचं, परत जन्म नाही, पुनर्जन्म न विद्यते, परत जन्म नाही. मामेती सो अर्जुन, तो भक्त मी जिथे राहतो तिथे परत येईल. तुका जातो कुठे गेले? तुका राम महाराज वैकुंठाला गेले. ते भगवंताचे भक्त कुठे जातात? वैकुंठात जातात. काही लोक स्वर्गामध्ये जातात, काही नरकामध्ये जातात. तर काही या स्वर्ग आणि नरकाच्या पलीकडं जातात. जसं ज्याला नाव वैकुंठ नाव आहे, ज्या वैकुंठामध्ये कृष्ण नेहमी राहतात, पांडुरंग राहतो तिथे, विष्णू राहतात तिथे, नरसिंह भगवंत राहतात तिथे, ते आपलं गाव, तो आपला देश, किंवा परत आपण इथं परदेश आहोत, इथं पारतंत्र आहे, इथं साम्राज्य कोणाचं कोणाचं म्हणाल, बीजेपीचं नाही, मायेचं. व्हेरी गुड. या जगामध्ये कोणाचं साम्राज्य आहे? मायेचं साम्राज्य. मायाज किंगडम, मायेचं साम्राज्य. दोन साम्राज्य भगवंताचे, मायेचं आणि स्वतःचं कृष्णाचं. अर्थात माया ही कृष्णाचीच आहे, ती स्वतंत्र नाही. पण अशी व्यवस्था केली. तुरुंगी कुणाचा? तुरुंगी सरकारचाच असतो. आणि काही ठिकाणी सरकारचीच असतात. तेव्हा या मायेच्या तावडीतून किंवा या मायेच्या हातकडी आणि बेडीतून आपण मुक्त होऊ. यावेळी आपण कीर्तन करता, कीर्तन करतो म्हणजे काय, हातकडी नाही, बेडी नाही, जे बांधलेले आहेत ते असं हातीच सुटत नाही. हरे कृष्णा कर, तोंडी उघडत नाही, त्याला बंद केलं, बद्ध, तिचे पाय हलत नाहीत. आणि भगवंताच्या मंदिराकडे या समज आणखीच पाय मागं काढतो माणूस, कारण बांधलाय. मग कीर्तना जर व्यक्ती नाचू लागला तर उरलेल्या ज्या हातकड्या बेड्या त्याही गळून गळून पडतील. आणि आपल्या मनामध्ये या शरीर रूपी वृक्षामध्ये काही पापरूपी चिमण्या पक्षी जर असतील, त्या झाडाखाली काय फटाकडे जर तुम्ही उडवले, काय आवाज केला मोठा डबा वगैरे वाजवून, त्या झाडावरचे पक्षी काय करतात, दूर दूर उडून जातात. तसंच जर आपण मोठ्या मोठ्यानं कीर्तन केलं, हरे कृष्णा हरे 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 राम हरे राम, तर पाप रूपी रूपी पक्षी उडून जातील, घाबरून जातील. तेव्हा जे कोणी एषाम पक्षे जनार्दन विजयस्तु पांडुपुत्राना, विजय पांडुपुत्रांचा निश्चित, कारण ते जनार्दनाच्या पक्षामध्ये आहेत. ते विजय कशाला म्हणायचंही अगोदर कोणी काय म्हणते, तर कोणी काय म्हणते, लॉटरी लागली, हे झालं ते झालं, याला विजय. पण खरा विजय या मायेच्या तावडीत राहून नेहमीचे मुक्त. आणि दुःखातूनही मुक्त, अत्यंतिक दुःख या जगामध्ये काय तुम्हाला माहिती आहे का नाही, दुःख आहे की नाही या जगामध्ये, हा असं ऐकण्यात येत आहे काय, असं ऐकलेलं आहे दुःख असतंय म्हणे, किंवा अनुभव करता आपण, अनुभव फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आपल्या स्वतःचा. तेव्हा त्यातूनही आपण मुक्त होऊ. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खल दुस्तारे कृपया पाही पारे मुरारे. शंकराचार्यांनी तशी ही प्रार्थना केली, हे मुरारी हे मुरारी हे भगवंता कृपया पाही कृपा करून काय कर, माझं रक्षण कर, पाही माम पाही माम, जसे चैतन्य महाप्रभू प्रार्थना करायचे. भक्त बनलेले होते, भगवंत भगवंत भक्त झाले तेव्हा ते म्हणायचे, ते गायचे, कृष्णा केशव कृष्णा केशव कृष्णा केशव पाही माम, कृष्णा केशव कृष्णा केशव कृष्णा केशव कृष्णा केशव पाही माम. राम राघव राम राघव राम राघव रक्षा मा, राम राघव राम राघव राम राघव रक्षा मा, कृष्ण 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 हे, कृष्ण 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 हे, आता पोचलास का तू? तेव्हा चैतन्य महाप्रभू असं कीर्तन करायचे, प्रार्थना करायचे. कीर्तन म्हणजे भगवंताचा गौरवही आहे आणि प्रार्थनाही आहे. हे कृष्ण 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 एकदा नाही राम राम परत परत म्हणतोय आपण, हे कृष्ण हे कृष्ण काय कर म्हणे, माझं रक्षण कर माझं रक्षण कर माझं रक्षण कर. देहापत्य कलत्रादिषु असत्सैन्येषु असत्स्वपी, असं सुखदेव गोस्वामी म्हणाले. हे जगातली माणसं बद्ध जीव, त्यांचा विश्वास कशावरती आहे, त्यांचं आपलं शरीर आणि आपलं शरीराचं सामर्थ्य, आणि मी एकटा थोडासा आहे, मी आहे देह अपत्य, म्हणजे माझी मुलं बाळं आहेत की माझ्या रक्षणासाठी, एवढंच नव्हे तर माझी पत्नीही आहे, माझे पतीही आहेत, माझा हेही आहे, माझा तोही आहे, तो शेजारी तो पाजारी तो डॉक्टर तो वकील तो असत्सैन्येषु असत्स्वपी. सुखदेव गोसाई म्हणा असं आपण सैन्य उभं केलेलं आहे, सैन्य उभं केलंय, चतुरंगी सेना वेगळ्या वेगळ्या प्रकारची आपण उभी केलेली आहे आपल्या सभोवताली आपल्या रक्षणासाठी. नाहीतर काय लाईफ इन्शुरन्स कंपनी आहेच की ते मतीला आणि काय मतीला आणि दवाखाने आहेत, डॉक्टर्स आहेत, पण हे सर्व असतानाही या मृत्यूच्या तावडीतून कोणी वाचतोय का? आ डेथ रेट म्हणतात, डेथ रेट मृत्यूचा काय रेट, रेट समजतं रेट टक्केवारी, त्या मृत्यूची टक्केवारी किती टक्के लोक मरतात तुम्हाला माहिती आहे? किती टक्के लोक लातूर मधले लोक किती टक्के लोक मरतात, जेवढे जन्माला येतात त्यापैकी किती किती मरतात? सगळेच मरतात. म्हणजे किती टक्के झाले? 100% 100%. कोणी कोणी भक्त म्हणतात ज्यावेळी व्यक्ती जन्माला येतो हातामध्ये डेथ सर्टिफिकेट घेऊन येतो, ए माझ्याकडे हे सर्टिफिकेट आहे मी मरणार. तेव्हा आणि मरणार त्यावेळी सर्व तुम्ही इथेच सोडून जाणार की नाही, की काय घेऊन जाणार? तुमच्याला माझ 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 म्हणता प्रभुपादी एक वेळी म्हणा, तुम्ही सिद्ध करून दाखवा हे तुमचं ते तुमचं, आम्ही स्वीकार करू की ते तुमचं आहे. त्यावेळी ज्यावेळी आपण मरणाच्या वेळी बरोबर घेऊन चाललात, माणूस मेला आपला बंगला घेऊन चाललाय, अरे इकडून तर मेला पा आपली स्कूटर घेऊन चालला तो, बंगला सोडा स्कूटर सोडा एक टाचणी सुद्धा बरोबर घ्यायचं नाही, एम्प्टी हँड, सर्व खाली, त्याचे खिसे खाली करायचे, हात खाली, सर्व खाली, लाथ मारून बाहेर काढायचा. त्याला या दुसऱ्या तिसऱ्याच्या गोष्टी नाही, आपल्याच गोष्टी चाललेल्या आहेत. ही कहाणी कोणाची आहे? आपलीच आहे. आणि एकदा दोनदा काही आहे हे मागच लागलंय, हात धुवून मरण माग लागलंय. त्यातून त्या उपाय उपाय एकच आहे, कृष्ण भक्त बना, जगन्नाथाचे भक्त बना. मामेकं शरणं व्रज करा, भगवंताच्या भगवंताची शरण घ्या. मन्मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु, हे करा जसं भगवंताने सांगितलं. हे अर्जुना, हे अर्जुना, आता बराच अर्धा पाऊण तास भगवंत बोलत होते अर्जुनाशी, संवाद चालू होता तो दिव्य अलौकिक अद्भुत संवाद, संवाद समजतंय, डायलॉग कृष्णाने अर्जुनाच्या मध्ये कुरुक्षेत्रामध्ये गेल्याच महिन्यामध्ये मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी सेनयोर उभयोर मध्ये, दोन्ही सेनेच्या मध्यभागी भगवंतांनी ज्यावेळी अर्जुनाचा रथ पोहोचवला आणि अर्जुनाला पाहायचं होत, ए माझ्या बरोबर युद्ध खेळायला कोणी इथं पोहोचलाय, मला पाहायचं, माझा रथ थोडा पुढं घेऊन चला ना. ते भगवंतांनी रथ पुढं घेऊन गेले भगवंत आणि उभा केला दोन्ही सेनेच्या मध्ये आणि भगवंत म्हणाले, तुला पाहायचं होतं ना, बघ 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 बघ. ते अर्जुन ज्यावेळी बघत होता त्यावेळी भगवंत म्हणाले, थोडस तुला सांगितलं, कोणाला पाहतोस माहिती आहेस? पश्य, म्हणजे बघ, पश्य येतान समवेतान कुरून, इथं जे एकत्र झालेली मंडळी आहे ही दुसरी तिसरी नसून ते कोण आहेत? कुरून आहेत, कौरव आहेत, कौरव. आणि तूही कौरव आहेस, कुरुवंशज, पांडूची मुलंही कुरुवंशज, पांडू ही कुरुवंशज आणि धृतराष्ट्र ही कुरुवंशज, त्यांची मुलंही तसं हे कौरव हे पांडव असं आपण वेगळं संबोधन करतो, पण आहेत दोन्ही दोन्ही घरांनी दोन्ही घरची मुलं कुरुवंशज आहेत. तो ज्यावेळी म्हणाले पश्चयितान समवेतान कुरून, इथं एकत्र झालेल्या कुरुना बघ, तू तुला बघायचं होतं ना, कोण कोणाशी तुला युद्ध करायचं, कुरु कुरु एकत्र झालेल्या, तूही कुरु आहेस, कुरुवंशज आहेस, तेही कुरुवंशज आहेत, तुझेच बंधू बांधव आहेत. तेव्हा या गोष्टी पाहिल्याही आणि ऐकल्याही त्यावेळी अर्जुनाच्या मनामध्ये आणखी हे बंधुत्वाच्या भावना, हे माया, हे जगातले संबंध, नाती गोती, आपला परका, अशा प्रकारची मोह माया जागृत केली भगवंतानी, असं सांगूनही पश्चयितान समवेतान करून. आणि ते ऐकल्यानंतर अर्जुन मग गळाटला, त्याचं रक्त असं काय करत होतं, मग काय करत होतं, रक्त सळसळत होता. व्हेरी गुड. त्या अर्जुनाचं रक्त असं काय सळसळत होत, पण काही मिनिटातच ते दृश्य थोडं बदललं आणि अर्जुन गारठला. आणि तो म्हणूही लागला, मुखम च परिशुष्यती, माझा गळा सुकलेला आहे भगवंता. गांडीवम संस्रते हस्तात, माझ्या हातातून गांडी धनुष्य निसटून पडतो आहे. अशा मनस्थितीमध्ये आणि शरीराच्या स्थितीमध्ये मी कसा युद्ध करणार हो, असं म्हणत म्हणत अर्जुन तो योद्धा त्या रथामध्ये बसला. जसा गाडीला ओढणारा रेडा, रेडा समजतो का? रेडा नाही समजत, समजतं की नाही? की दुसरा शब्द आहे त्याला, एक म्हैस असते आणि दुसरा आमच्या गावात तर रेडाच म्हणायचे बाबा. तुमच्या गावात काय माहिती ना, लहानपणी आमच्या घरी काय रेडे होते. त्या रेड्याच्या गाडीमध्ये असं काय भरलं सामान वगैरे, तर कधी कधी एकच रेडा असतो, दोन्ही नाही. किंवा ओढायचा प्रयत्न करतोय उन्हाळ्याचे दिवस, मग मग शेतकरी काय करतोय, चाबूक मारतोय, हे करतोय, ते करतोय, व्यसन ओढतोय, काय करतोय. पण सरते शेवटी जर त्या रेड्याला पुढं जायचंच नसेल, रेडा कसा सांगतो मला पुढे जायचं नाही, रेडा बसतो खाली. सरते शेवटी चाललेला, हळूहळू चाललेला, उभा राहिलेला सरते शेवटी तो बसतो. म्हणजे स्पष्ट सांगतो, कळालं का मला इथून पुढं जायचं नाही. तो अर्जुनी बोलून 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 तसा थकला पहिल्या अध्यायामध्ये. तरी पण कृष्ण काही तयार नव्हते, मला युद्ध नाही करायचं, मी कसं युद्ध करू, हे ते. तेव्हा थकला तो अर्जुन आणि तो रथामध्ये बसला. ते बसून युद्ध होत का? तुम्ही बसून भांडणं करता का? कोणी बसला असेल त्याला आपण काय करताय, उठ उठ. युद्ध करायला गेलेला तो अर्जुन बसला. बसून गोष्टी होतात पण उठून भांडणं करू नका तसे. तुम्ही सांगतोय जगातल्या ज्या तऱ्हा आहेत किंवा तेव्हा अशा गारठलेल्या अशा भ्रमित अर्जुनाला कर्तव्य विमूढता वगैरे वगैरे चा प्रभाव त्या अर्जुनावरती असा झाला. तेव्हा त्या अर्जुनाला परत परत जागृत करण्यासाठी त्याची चेतना भावना जागृत करण्यासाठी, भगवत भावना जागृत करण्यासाठी त्याला परत सक्रिय करण्यासाठी जेणेकरून परत तयार होईल. क्षत्रियाचं कार्य आहे युद्ध करणं. कधी कधी युद्ध करणं आवश्यक असतं. अर्थात भगवंत प्रगट जे झाले त्यांनी सांगितलं, अर्जुनाला सांगितलं, परित्राणाय साधूनाम आणि काय विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तेव्हा त्या धर्माची स्थापना मी काय करतो, असुरांचा संहार करतो. तेव्हा त्या युद्धामध्ये बरेच असुर एकत्र झालेले होते, असुर मंडळी. की भगवंताचं काम सोपं होणार होतं, वधाचं काम सोपं होणार होतं. सर्व असुरांना एकत्र केलं आणि भगवंताचा होलसेल बिझनेस होणार होता. होलसेल समजलं का? होलसेल किलिंग होणार, होलसेल वध होणार. नाहीतर भगवंताला घरोघरी जाऊन एक एक राक्षस मेला, ओके दुसरा झाला, पण तिथे करोडोच्या संख्येने एकत्र होत. विनाशाय सदुष्कृताम. भगवंताने भगवद्गीतेचा उपदेश सांगितला, अर्जुनाने ध्यानपूर्वक तो ऐकला, त्यासाठी मध्ये काही प्रश्नोत्तरही झाली. कथम कथम एतद् विजानीयाम त्वम आदौ प्रोक्तवान इति, असं चौथ्या अध्यायामध्ये एकूण 16 एक प्रश्न विचारले. अर्जुनाने किती प्रश्न विचारले? 16 प्रश्न विचारले. 16 प्रश्नाची उत्तर म्हणू शकतो. एक तर धृतराष्ट्र बोलले भगवद्गीतेमध्ये, एक श्लोक बोलले, एक वाक्य धृतराष्ट्राचं आहे. बरीचशी वाक्य संजयाची आहे, संजय उवाच, आणि उरलेलं अर्जुन आणि कृष्णाचा संवाद आहे. तो कृष्ण स्पष्ट करण्यासाठी मला ही शंका आहे, याचं स्पष्टीकरण करा, याच्यावर थोडे प्रकाश टाका, असं मधून अधून विचारले भगवान अर्जुनाने विचारलं. आणि भगवंताने उत्तर दिली. तेव्हा अर्जुनानं या जगामध्ये जे बद्ध जीव आहेत, या बद्ध जीवाच्या बद्ध जीवांच्या वतीनं म्हणा, आपल्या वतीनं प्रश्न विचारले, आणि भगवंताने त्याची उत्तर दिली. हा जो संवाद आहे कृष्ण अर्जुन संवाद, या स्वयं पद्मनाभश्च मुख पद्मात विनिसृतः, भगवंताच्या मुखारविंदातून निघालेली वचन तीच गीता आहे. आणि गीता जयंती म्हणजे गीतेचा जन्म मोक्षदा एकादशीच्या दिवशी झाला. डिसेंबर महिन्यामध्ये येते मोक्षदा एकादशी. सुमारे एक महिन्यापूर्वी ती, एक महिना की या की तारखेला होती, 21 होती का? हा 21 डिसेंबरला होती. तेव्हा 21 दिवस झाले, त्या 20 दिवसापूर्वी एकादशी होऊन गेली. मोक्षदा, मोक्ष देणारी, ज्या दिवशी भगवंतानी गीतेचा उपदेश सांगितला, अर्जुन आला मोक्ष प्राप्त झाला, मुक्त झाला, भक्त झाला. तसा जो कोणी हा संवाद ऐकेल तोही मुक्त होऊ शकतो. मग त्या भगवद्गीतेमध्ये उपदेश सांगता सांगता असं मी सांगणार होतो, पण हे लगेच नाही सांगितलं, बरंच काय काय सांगितल्यानंतर आता सांगतो बरं का. भगवंत म्हणाले, शेवटी म्हणाले, आता मी तुला एक अति गोपनीय गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्ट म्हणजे कहाणी नाही, एक होता राजा होत, एक होती राणी, अशा गोष्टी सांगण्यासाठी वेळ नव्हता तिथे, युद्धाची वेळ, ते कसं सांगणार. थोडं महत्वाचं सूत्ररूपाने भगवंत बोलत होते, तर थोडं गोपनीय गुह्यतम म्हणे, गुह्यतम, कॉन्फिडेन्शियल, मोर कॉन्फिडेन्शियल, मोस्ट कॉन्फिडेन्शियल. सरकारी दफ्तरामध्येही ज्या फाईल्स असतात नाही का, कॉन्फिडेन्शियल, व्हेरी कॉन्फिडेन्स, मोस्ट कॉन्फिडेन्शियल अशा फाईल्स. त्या भगवंत म्हणत कॉन्फिडेन्शियल फार गोपनीय रहस्यमयी गोष्ट सांगतो तुला. गीतेच्या शेवटी कृष्ण म्हणाले, आणि मग काय म्हणाले, भगवान मन्मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु माम एव यशसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसि मे। या गोष्टीला हे जे वचन आहे, हे जे वाक्य आहे, याला भगवान गुह्यतम गोष्ट किंवा वचन असं म्हणाले। 18वा अध्याय श्लोक संख्या 66 असं काय तर, तेव्हा मनमना प्रभुपादी यावरती भाष्य सांगत असत। तसं आम्ही ज्यावेळी संन्यास घेतला 40 वर्षापूर्वी, त्यानंतर आम्ही प्रभुपादांना भेटलो त्यांच्या निवासस्थानी। तिथेही प्रभुपादांनी आम्हा तिघांना, 3 शिष्यांनी संन्यास घेतलेला होता प्रभुपाद। परत त्यावेळी या श्लोकाचा उल्लेख केला प्रभुपादाने, तुम्ही म्हणे 4 गोष्टी करा, प्रभुपाद आम्हाला सांगत होते, ज्या गोष्टी भगवंतानी अर्जुनाला सांगितलेल्या होत्या त्याच गोष्टी पुढे परंपरेमध्ये प्रभुपाद आम्हा संन्यास्यांना सांगत होते। मनमना या 4 गोष्टी जर केल्या, मनमना म्हणजे माझं स्मरण कर, मनमना मनमना माझं स्मरण कर असं म्हणण्यासाठी तर 3 सेकंदामध्ये म्हटलो गीत माझं स्मरण कर, पण अर्थात परत स्मरण करायला सुरुवात करण्यासाठी आपल्याला 3 जन्मामध्येही जर झालं हे काम, अर्थात प्रभुपाद म्हटलं एका जन्मामध्येच पूर्ण करा भगवंताच्या स्मरणाचं कार्य, स्मरण करण्याचा अभ्यास, स्मरण ज्याला विसरलोय आपण, स्मरण ज्या गोष्टी आपण विसरतो त्या गोष्टीचं परत स्मरण करायचं, स्मृती विस्मृती असं रिमेम्बरन्स इंग्लिश रिमेम्बरन्स। तर ज्या गोष्टी आपण विसरलो हे नाही की त्या गोष्टी आपणाला माहिती नाहीत, त्या गोष्टी माहिती आहेत, भगवंत आपणाला माहिती आहे, भगवंत आपल्या चांगला परिचयाचा आहे, भगवंताचं ज्ञान आहे आत्म्याला, पण त्याचा विसर पडला। ते विस्मृती झाली, तेव्हा परत एकदा त्या भगवंताची अरे मला हे तुला आठवत का तो मित्र, माझा मित्र आठवत आपणाला? जर मी कुणाला विचारलं तर तुम्ही कोणता मित्र, अरे तो शिवाजी पाटील, कुठं राहत होत तो? ते सांगलीला पाटील नगरामध्ये राहायचा। अरे मग नाव तर आठवत आहे पण नाव आणि चेहरा काही दोन्ही बरोबर ठेवू शकत नाही। अरे हा फोटो बघ, हा फोटो अरे 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 हा तर चांगल्या ओळखीचा, मी चांगला ओळखतो, माझा लंगोटी यार किंवा हा असा मित्र असा मित्र। तेव्हा माझा मित्र आपल्याला आठवतो का असं म्हटल्यानंतर आपण कदाचित विचारा कोणता मित्र, त्याचं नाव काय, गाव काय, कसा दिसत होता, कसा दिसतो। तेव्हा जर मी ते सांगितलं तर ते म्हणा तो तर फार परिचय असा माझा, फार जुन्यातला मित्र माझा, आम्ही फार घनिष्ठ फार जवळचे। तेव्हा तशीच गता आहे, कृष्ण काही आपल्यासाठी नवीन नाही, कृष्ण पण या जगामध्ये जो भ्रम आहे, ये काया है, बरस काय काया है, ध्यायतो विषयान पुंसाम संगस्तेषु वजा संगा संजायते कामः, काम वासना उत्पन्न होता, कामात क्रोधो भी जायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृति विभ्रमः, स्मृति भ्रंशात, स्मृति भ्रंशात बुद्धि नाशो, बुद्धि नाशात प्रणश्यति, असं अधोगती होते, पतन होतं जीवाचं, असं भगवान दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात. ध्यायतो विषयान पुंसाम, विषयाचं ध्यान केलं, या जगातल्या विषयांचं ध्यान, शब्द स्पर्श रूप रस गंधाचं ध्यान केलं तर मग आपण त्यामध्ये आसक्त होतो, त्याच्याशी आपली मैत्री होते, संबंध स्थापित करतो आपण, गट्टी होते आपली, आणि आपण मग काय काम वासना आपल्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आपण, आणि मग नाही झाल्या काम वासना पूर्ण तर कामात क्रोध उभी जायते, मग आपण काय करतो, क्रोध येतो आपणाला, राग राग रागीट होतो आपण, क्रोध झाला की स्मृती विभ्रम होतो, स्मृती भ्रंशात बुद्धी नाश होतो, एकदा बुद्धी नाश झाला की मग प्रणश्यती, मग तो थेट नरकाच्या दिशेनं मोठ्या वेगानं जातो. तेव्हा याच्या उलट त्यानं खाली जाऊ नये, जीवात्म्यानं काय करावं, उद्धरेदात्मनो आत्मानं नात्मानं अवसादयेत, वरती पाठवायचं, भगवंताकडे पाठवायचं. त्यासाठी आपण जो विसरलोय भगवंताला त्याची आठवण करून देणारे लोक पाहिजेत, भगवंताची आठवण करून देणारे लोक म्हणा, जे साधू झाले, शास्त्र म्हणा, गीता भागवत झाले, साधू शास्त्र आचार्य म्हणा, श्रील प्रभुपाद सारखे आचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, पर चैतन्य महाप्रभू भगवंत असतानाही एक प्रकारे त्यांनी आचार्याची भूमिका निभावली. तेव्हा हे साधू शास्त्र आचार्य काय करतात, आपणाला आठवण करून देतात, ज्या भगवंताला आपण विसरलोय त्यांची आठवण करून देतात. मन मना माझं स्मरण कर, भगवंत म्हणाले, भव मद भक्त, माझा भक्त बन, माझा भक्त बन. माझा म्हणजे कोणाचा, कोण म्हणतंय, माझा म्हणणारा कोण आहे, माझा भक्त बन कोण म्हणतंय, कृष्ण म्हणतात. मग माझा भक्त बन म्हणजे काय करायचं, कृष्णाचं भक्त बनायचं, सोपं आहे की नाही, माझा भक्त बन म्हणतात, आणि काय जास्त डोकला चालवण्याची काय आवश्यकता नाही, माझा भक्त, माझा तर ठीक आहे, तुमचा भक्त मी बनतो, तुम्ही कृष्ण आहात, तुमचा भक्त बनतो मी. भव मद भक्त मद्याजी, माझी पूजा अर्चना करा, आराधना करा, आणि काय करा, माम नमस्कुरु, मला नमस्कार करा. तर भगवंताच्या लीला वगैरे त्या एवढा चमत्कार आहे, तो चमत्कार आपण जर ऐकला तर आपण काय कराल, नमस्कार कराल भगवंताविषयीची प्रत्येक गोष्ट अशी चमत्कारी काय, वंडरफुल कृष्ण होतो, वंडरफुल कृष्ण असा, ऐसे श्री भगवान को मेरे काय वारंवार प्रणाम है, लूट लूट दधी माखन खायो, ग्वाल बाल संग धेनु चरायो, ऐसे श्री भगवान को मेरे वारंवार प्रणाम है, म्हणजे लूट लूट दधी माखन खायो, म्हणजे तो चोरी करतो आणि त्याला नमस्कार करा, हा काय प्रकार आहे, चोरी करतो, चोर आहे, लुटेरा, आणि त्याला म्हणे नमस्कार करा. पण जे समजतात ही मधुर लीला भगवंताची, माखन चोरीची मधुर लीला, मग तो जो समजतो तो काय करतो, नमस्कार करतो, आणि जे नमस्कार करतात ते नमस्कार करतात भगवंता. नाम संकीर्तनम यश, सर्व पाप प्रणाशनम श्रीमद भागवत चा 18,000वा श्लोक 12वा स्कंद काय मध्ये 13वा अध्याय आणि 23वा श्लोक असण्याची शक्यता आहे. थोडं मला पूर्ण नाही आठवत. 12, 13, 23 त्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं. एक तर सांगितलं नाम संकीर्तनम यश, परत नामाचा महिमा. शेवटच्या वाक्यामध्ये नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम. आपण जर नाम संकीर्तन हे हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम सर्व पाप प्रणाशनम, सर्व पापातून आपण मुक्त व्हा. आणि प्रणाम हो प्रणाम, आणि आपण जर भगवंताला प्रणाम केला, नाम संकीर्तन केलं, प्रणाम केला, दुःख शमन स्तम, त्या व्यक्तीचं दुःख भगवंत कमी करतात. व्यक्ती आला, भगवंताला नमस्कार केला, दंडवत प्रणाम करून गेला, तर भगवान नोट करतात कोणी नमस्कार केला. तुम्ही तर नमस्कार करून गेला, भगवंताला होमवर्क देऊन गेला, भगवंता आता तू सांभाळ, मेरी डोरी तेरे हात, आता तूच बघ बाबा. भक्त निवांत भगवंतावरती सोडून. ते युद्धाच्या वेळी, महाभारताच्या युद्धाच्या वेळी 8वा 9वा दिवस असेल युद्धाचा, संध्याकाळची वेळ, दिवसभर तर युद्ध खेळायचं, मग संध्याकाळी टेंटमध्ये तंबूमध्ये येणं जाणं बसणं उठणं सर्व, दुसऱ्या दिवशी तयारी आणि काही संवाद. किंवा दुर्योधन भीष्म पितामहांना भेटला आणि म्हटला की आपण पांडवाचा वध नाही करत, आपण आपल्यामध्ये सामर्थ्य आहे. मी समजू शकतो तुमचं आमच्यावरती तेवढं प्रेम नाही जेवढं तुमचं पांडवावरती प्रेम आहे, पांडवात पांडूच्या मुलावरती प्रेम आपण करता. थोडं दुर्योधन थोडं टोचून बोलला की म्हणतो तुम्ही आमच्यावरती प्रेम नाही करत, तुम्ही त्यांच्यावरती प्रेम कर, म्हणूनच तुम्ही तुमच्यामध्ये सामर्थ्य असतानाही आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन नाही करत. तर ही गोष्ट ज्यावेळी भीष्म पितामहांनी ऐकली त्यावेळी त्यांनी घोषणा गोद्या म्हणे, टुमारो काय होणार, मी अर्जुनाचा वध करणार, उद्या अर्जुनाचा वध निश्चित. तेव्हा ही घोषणा, ही बातमी सर्व सर्वत्र पसरली. त्या तिथं सर्व राहत होते, योद्धे, पांडव कॅम्प, कौरव कॅम्प, सर्व कॅम्पमध्ये सर्वत्र चर्चा सुरू झाली. उद्या उद्या म्हणे भीष्मपितामहांनी संकल्प घेतला, उद्या अर्जुनाचा वध होणार. पांडवही चिंतेमध्ये, सर्वात अधिक चिंता कृष्णाला चिंता लागली. अरे म्हणे मी तर वचन दिलंय, मम भक्त नमे भक्त हा प्रणश्यती, माझ्या भक्ताचा नाश नाही होऊ शकत. तिकडे त्याने संकल्प केला उद्या अर्जुनाचा वध होणार. तेव्हा कृष्ण चिंतेमध्ये होते, लोक काय करायला हवं, काय उपाय, कसा कसं अर्जुनाचं रक्षण करायचं, कसं अर्जुनाला वाचवायचं. कृष्णाला झोप येत नव्हती, पहुडले पलंगावरती पण झोपच नाही. म्हणून ते उठून अर्जुनाच्या तंबूकडे रावटीकडे गेले. कृष्णाने पाहिले की अर्जुन तर निवांत झोपला, गाढ झोपला, घोर
घोरून घोरतोय काय.
भगवंत आत्मने गेले आणि हे अर्जुन उठ. अर्जुन म्हटल्यानंतर उठला नाही, थोडा हा त्याला हलवावं लागलं, फार गाढ निद्रेमध्ये होता. तेव्हा अर्जुन सरते शेवटी ज्यावेळी ज्यावेळी जागा झाला, हा काय एवढ्या रात्री आपण का आलात, त्या भगवंत म्हणा तू ऐकलं नाहीस काय काय उद्या म्हणे तुझा वध करण्याचा संकल्प भीष्म पितामहाने केलेला आहे. मग त्याची मला काय काळजी, त्याची काळजी तर तुम्हाला. ते डिपार्टमेंट कोणाचं, तुमचं, माझ्या हाती काय, मला काय करायचं त्यामध्ये. म्हणून मी झोपलोय निवांत, तुम्हाला जे काय करायचं ते करा. राखे कृष्ण मारे के मारे कृष्ण राखे के जीवने मरणे गती अर नाही मोर. दुसरी गतीच नाही, मेलो तर आपणच गती, जिवंत आहोत तर आपणच गती. तेव्हा असा अर्जुनाचा विश्वास होता. अवश्य रक्षिवे कृष्ण, शरणागतीचं एक लक्षण, अवश्य रक्षिवे कृष्ण, निश्चित कृष्ण निश्चितच माझं रक्षण कर, निश्चितच माझं रक्षण. तेव्हा मी जर भक्त झालो तर माझं रक्षण करते. आपण जर भक्त झालो, मन मना हे केलं, रिमेंबर मनाचं स्मरण करा, भव मद भक्त मद्याजी माम नमस्कुरु, तर कृष्ण तसे पुढे म्हणाले त्याच वाक्यामध्ये, माम एव यशसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसि मे. असा व्यक्ती तो या चार गोष्टी करतो, माझं स्मरण करतो, माझा भक्त बनतो, माझी आराधना करतो आणि मला नमस्कार करतो, माम एव यशसी, तो मला प्राप्त होतो. सत्यम ते मला मला प्राप्त होतो एवढं म्हणून भगवंत थांबू शकले असते फुल स्टॉप तिथेच पूर्णविराम. पण पुढे म्हणतात सत्यम ते, अरे आपण म्हटला तेवढंच ते सत्यच आहे, आपण सत्याशिवाय काही बोलतच नाही. हा पण तरी सुद्धा भगवंत म्हणतात मी जे काय आता सांगितलं सत्यम ते. एवढंच नव्हे तर भगवंत पुढे काय म्हणतात, प्रतिजाने मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो, की असा भक्त मला प्राप्त होईल, मी जिथे राहतो तिथे तो पोहोचेल आणि त्याच्या पोहोचण्याची त्याला तिथे पोहोचण्याची व्यवस्था ही कोण करणार, मीच करेन. तुकाराम गेले वैकुंठाला, विमान कुणी ते तुकाराम महाराजांनी काय ऑर्डर दिली होती काय, भाड्याचं विमान वगैरे असं काही, त्या जगामध्ये विमानच नव्हती, 400 वर्षापूर्वी विमानाचा पत्ता नव्हता, फक्त पक्षी उडान करायचे आकाशामध्ये, एकही विमान नाही, जम्बो जेट नाही, हेलिकॉप्टर नाही, काहीच नाही. पण भगवंतांनी विमान पाठवलं, काही वेळा विमान दाखवतात वैकुंठातली, वैकुंठातून येणारी विमानं दाखवतात काही काही समोर पाहू शकता, आणि बऱ्याच वेळा विमानं दिसत नाहीत इथल्या जगातल्या लोकांना, पण विमानं येत असतात जात असतात, शटल सर्व्हिस चालू असते लातूर ते वैकुंठ, विमान सेवा. आणि आता तर आणखी सेवा, एवढे भक्त बनू लागले लातूरमध्ये तर फ्लाईटची संख्या वाढणार. मग दुसरं विमानतळ चालतंय नाही चालतंय, मुंबईपर्यंत जाता नाही जाता, गल्लीपासून दिल्लीपर्यंत जाता नाही जाता, काही फरक नाही पडत. आपले नेते आपल्याला चलो दिल्ली म्हणतात, पण प्रभुपाद काय म्हणाले, चलो वैकुंठ, चलो वैकुंठ, अशी प्रभुपादांची घोषणा.
आणि असा उद्देश या हरे कृष्ण आंदोलनाच्या स्थापने पाठीमागचा किंवा 50 वर्षापूर्वी सुरू झालेले हे कार्य होत 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 आता लातूरपर्यंत हे हरे कृष्ण आंदोलन पोहोचलेलं आहे आणि आपण सर्व उपस्थित काही या हॉलमध्ये बसलेले आहेत. हॉल भरून उरला, हाऊसफुल, मंदिर हाऊसफुल होऊ लागली, सिनेमा हाऊसफुल व्हायचे, पण आता मंदिर हरे कृष्ण मंदिर हाऊसफुल. तेव्हा पहा बरंच काय सांगितलं गेलं. या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. हा कुछ कहना है जाओगे? अच्छा, या कुछ कहना चाहोगे? हाँ 5 मिनट बोलो, फिर बोल. हाँ ओके ऑलराइट. तो मैं थोड़ा थांबतो, महाराज जरा जायचं आहे. जाने अगोदर आपला काही संदेश किंवा थोडीशी 5-1 मिनटं हरिकथा सांगून मी माझ्या वाणीला विराम देतो आणि ते थोडं 2 मिनटं बोलतील. आप ठीक हो वहां की यहाँ पे आना चाहते हो? हाँ बैठना.
गुरवे गौरचंद्राय राधिकाय पदालये कृष्णाय कृष्ण भक्ताय तद्भक्ताय नमो नमः. आज हमारे लिए परम सौभाग्य का दिन है. महाराज जी का दर्शन, हम पहले कभी महाराज जी से मिले नहीं थे और पहला कल ही हम महाराज जी से महाराज जी का दर्शन प्राप्त किए और महाराज जी के बहुत बहुत आभारी हैं. महाराज जी ने आज सत्संग के द्वारा हमें भगवत कथा पान करने का अवसर प्राप्त किए हम. और कहने का है कि हमारे गुरु वर्ग हैं और उनके सामने कहना हमारे लिए दृष्टता कह लें और कुछ भी कह लें, पर महाराज जी का आदेश है 5 मिनट. तो 5 मिनट महाप्रभु जी का संदेश है. महाप्रभु जी से प्रश्न किया गया कि रूपे लैल नाम है प्रेमोदय. भगवान का प्रेम चाहिए सबको, हम सभी भगवान के प्रेम के लिए लालायित हैं. प्रेम चाहिए, उस प्रेम को प्राप्त करने के लिए सर्वश्रेष्ठ साधन श्री महाप्रभु जी ने नाम संकीर्तन को. नवविधा भक्ति में सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ नाम संकीर्तन. प्रश्न आता है कि कैसा नाम संकीर्तन किया जाए जो भगवान का प्रेम वैकुंठ प्राप्ति. महाराज जी अभी वैकुंठ चलना है, भगवान का प्रेम को प्राप्त करना है, तो उसके लिए क्या उपाय है? कहते हैं तृणादपि सुनी चेन तरोरपि सही सुना अमानीना मान देना कीर्तनीय सदा हरि. तृणादपि सुनी चेन ये साधक के लिए बहुत ही आवश्यक बहुत जरूरी बात. सनातन गोस्वामी जी से भी कहा गया, सनातन गोस्वामी जी कहते हैं यही वैष्णव होने के लिए तो बहुत मन में इच्छा थी, पर ये श्लोक पढ़ने के उपरांत ये कोई साधारण बात नहीं है, बहुत ऊंची बात है. तिनका से अपने आप को छोटा माने, तिनका समझ रहे ना, इनका से भी अपने आप को छोटा क्योंकि जो बड़ा बनना चाहता है भगवान के दरबार में बड़ा का आदर नहीं है। भगवान के दरबार में यदि आदर है तो जो बहुत छोटा बन के जाता है, क्योंकि भगवान अनंत है और अनंत बन अपना जब अनंत के जगत अनंत को नापना है तो जो छोटा है वही बड़ा नहीं ना। एक छोटा सा दृष्टांत उदाहरण मान लीजिए, एक एक बार गरुड़ जी और एक पतंग पतिंगा दोनों में होड़ लगा कौन बड़ा है कौन श्रेष्ठ है, और भगवान के पास पहुंचे। भगवान ने कहा ठीक है जरूर दोनों परीक्षा हो जाए। क्या परीक्षा? ने आकाश को नापो, आकाश तो गरुड़ जी ने क्या किया, गरुड़ जी सामर्थ्य वाले बहुत सामर्थ्य है, उन्होंने उड़ान भरा तो दो दिन तीन दिन तक खूब, और पतिंगा बेचारा सामर्थ्य नहीं है बिल्कुल, हाँ दो चार चक्कर लगा करके आया महाराज पता लगा लिया क्या, बोले आकाश तो अनंत है। और गरुड़ जी तीन दिन के बाद वापस आए, देखिए क्या क्या गरुड़ क्या बात है महाराज पता लग गया क्या आकाश अनंत है। अरे भाई तुम जो बात तीन दिन के बाद बोल रहे हो पतंग तो थोड़ी समय, तो कहने का अभिप्राय भगवान के पास छोटा भी एक कितनी बड़ी आंधी आती है और आंधी आने के उपरांत बड़े बड़े वृक्ष धराशायी हो जाते हैं, है कि नहीं? पर एक दूब का दूब घास दुर्वांकुर जैसा वो तैसा बना रहता है, उसका कोई अतरोपि सहिष्णुता सहिष्णुता वृक्ष से भी अधिक सहनशीलता, जैसे पत्थर फेंको तो फल देता है, ऐसा नहीं पत्थर मारा इसको वृक्ष से स्वयं सहनशीलता अमानीना मान देव कीर्तनीय सदा हरि। तीसरी वस्तु है स्वयं मान नहीं चाहना और मान देना, अमानीना मान देना, ये बहुत बहुत ऊंची स्थिति है। गीता में तो कहा कि मान और अपमान में समान रहना, पर हमारे आचार्यों का कहना है नहीं इससे भी ऊपर है, मान और अपमान से समान की बात नहीं, इससे ऊपर क्या है सम्मानम कलयति घोर गरलम नीचा अपमानम सुधा। कोई हमारा सम्मान कर रहा है ऐसा लगना चाहिए कि कोई हमें विष पिला रहा है, कोई नीचा दिखाए कोई अपमान कर दे अरे बहुत अच्छा हुआ बढ़िया हमारा बहुत सत्कार किया। ये स्थिति हम त्रिनाद अमानीना मान देना कीर्तनीय सदा हरि, ये तीन गुण तीन गुणे गुणी वही करो कीर्तन ऐसा कुछ लिखा है। तीन गुण यदि इसके अंदर आए तब जाके वो वास्तव में बोलना, तो महाराज जी क्षमा करें कि आपके सामने हम थोड़ा बहुत बोलने का दुष्टता की, यही जब आवश्यक है वैष्णव के लिए ये बहुत जरूरी है कि साधन यदि कुछ लाभ प्राप्त करना चाहे तो ये तीनों को विशेष रूप से ध्यान देना जरूरी है, और इस तीनों के बिना लक्ष्य प्राप्त नहीं हो सकता। मैं महाराज जी के चरण में अनंत कोटि दंडवत प्रणाम करता हूँ कि महाराज जी ने थोड़ी 5 मिनट के लिए मुझे कहने का अवसर दिया, और ये वाणी जो है जगन्नाथ जी के चरणों में समर्पित करते हुए महाराज जी को प्रणाम करते हुए दंडवत करते हुए सावधान।
ज्यांच्याकडे जी गोष्ट असते तोच व्यक्ती ती गोष्ट प्रदान करू शकतो। भगवान हे एका व्यक्तीच्या किंवा एका हृदयामधून दुसऱ्या हृदयामध्ये येणार, तुम्हाला हृदय सदा गोविंद विश्वास, आणि खूप आम्ही आम्ही भाग्यशाली आहोत की परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज इथे येऊन त्यांनी आम्हाला भगवंताच्या सेवेमध्ये लावलेलं आहे एक वर्षभरासाठी. पूर्ण एक वर्षभराचं मॅरेथॉन किंवा शेड्यूल वेळापत्रक आम्हाला देण्यात आलेलं आहे. महाराजांनी सांगितलेलं आहे की या या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत या गोल्डन जुबली वर्षामध्ये. आणि मग तुम्ही सर्वजण तयार आहात ना? त्याच्यामध्ये काही वर्षभराच्या ज्या गोष्टी आहेत तर सर्वात प्रथम बीटीजी मेंबर्स आपल्याला बीटीजी मेंबर्स वाढवायचे आहेत आणि 550 पर्यंत पोहोचवायचे आहे. आणि त्याच्यानंतर 50 वर्ष आहे 5 म्हणून आम्हाला 5 रथयात्रा आणि 5 भागवत सप्ताह करायचे आहे या वर्षात. आणि त्याच्याबरोबरच आम्हाला 500 कोटी हरिनाम करून घ्यायचं आहे. आम्ही सुद्धा करणार, इतरांकडून करून घेणार आणि टोटल आम्हाला या वर्षामध्ये 500 कोटी आम्हाला प्राप्त करायचे आहे. हरिनाम हरिनाम डिपॉझिट. आणि त्याच्याबरोबरच 5,000 व्हॉट्सअप नंबर मेंबर्स आम्हाला तयार करायचे आहे. डिस्कॉन गोल्डन ज्युबली इयर आणि लातूरचा जो ग्रुप असेल तो तयार होईल आणि त्याच्यामध्ये आम्हाला 5,000 मेंबर्सला इन्क्लूड करून घ्यायचं आहे. थोडेच आहेत ना त्याचे एका वर्षामध्ये. आणि 5,00,000 कलेक्शन करायचं आहे. डेली खर्च सोडून फिक्स डिपॉझिट किंवा आपली जी निधी असेल ते किती? फक्त 5,00,000. महाराष्ट्र म्हणजे 5,00,000 करायचं तरी पण. तर अशा या योजनेमध्ये महाराजांनी आम्हाला लावलेलं आहे. पहा महाराजजी ज्यावेळी येतात त्यावेळी ते आम्हाला भगवंताच्या सेवेत लावतात. आमच्या शक्तीने आम्ही भगवंताची सेवा करू शकत नाही. भगवंत कोण कसे त्यांच्या आवडी त्यांच्या निवडी कसे वागतात कसे बोलतात या सर्व गोष्टी